विप्रलंभ. येईन बघमी चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याच्या पाशी, येईन बघमी चौपाटीवर टिळकांच्या पुतळ्याच्या पाशी, असे म्हणाली भांडी घाशीत समोरच्या चाळीतील काशी. तेव्हापासून मनास त्याच्या डिवचित होती तिचीच वाचा. तेव्हापासून मनास त्याच्या डिवचित होती तिचीच वाचा, गोलपिठ्याच्या रस्त्यास जणू दंग्यातील सोड्याच्या काचा. डिवचित होती, झुरवित होती, मध्येच होती सुखवित त्यातून. डिवचित होती, झुरवित होती, मध्येच होती सुखवित त्यातून. पान लागले रुचकर त्याला, पान लागले रुचकर त्याला, आज अकोळी तंबाखूविण. गुजराथ्यांची तुपाळ ताटे आज निघाली चक्क घरोघर. गुजराथ्यांची तुपाळ ताटे आज निघाली चक्क घरोघर. मीराबेनचे पातळ विरले बड्या शेटचे फाटे धोतर. आज तयाच्या अंगामध्ये तसेच होते शिरले वारे. आज तयाच्या अंगामध्ये तसेच होते शिरले वारे. नित्याच्या कामाचे ओझे आज जाहले हलके सारे. अंचंचीच्या चोरकप्यातील, अंचंचीच्या चोरकप्यातील पुन्हा पाहिला खजिना त्याने. मध्येच हसला तो अपुल्याशी सबंद रुपया सोळा आणे. काळोख हातील पदस्थलावर इतर गड्यांची प्रेते झाली. काळोख हातील पदस्थलावर इतर गड्यांची प्रेते झाली. नंतर उठूनी हळूच त्यातून सुसाट त्याची स्वारी निघाली. चौपाटीवर पुतळ्यापाशी उभा राहिला तो घटकावर. चौपाटीवर पुतळ्यापाशी उभा राहिला तो घटकाबर. परंतु हर हर दिसेन काशी, दगल बाजती पोर बिलंदर. पान मसाल्याचे काशीस्तव खिशात होते बेचव बेचव. पान मसाल्याचे काशीस्तव खिशात होते बेचव बेचव. नकळत चघळत तेच तयाने शिव्या घातल्या तिजला अभिनव. आणिक नंतर हवेत उडवून रुपयाला तो झेलित बसला. आणिक नंतर हवेत उडवून रुपयाला तो झेलित बसला. विडी पेटवून कडक कुड्याची आनंदाने खदखद हसला. विडी पेटवून कडक कुड्याची आनंदाने खदखद हसला.